आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी. नवं सरकार राज्याच्या प्रगतीसाठी काम करणार, फडणवीस यांची ग्वाही. चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के. आणि पुरुष कनिष्ठ हॉकी आशिया स्पर्धेत भारत पाचव्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तसंच उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधीही यावेळी होणार आहे. भाजपाच्या गाभा समितीच्या काल झालेल्या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली आणि मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. या प्रक्रियेसाठी मुख्य निरीक्षक म्हणून केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर नेत्यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या एकंदर 237 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. यावेळी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपा नेते विजय रुपाणी देखील उपस्थित होते. महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची माहिती दिली. महायुतीत आतापर्यंत सर्व निर्णय एकत्रितपणे घेतले असून यापुढेही एकत्र राहून निर्णय घेऊ असं भाजपा विधिमंडळ पक्षनेते फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा उल्लेख करत फडणवीस यांनी जनतेचे तसंच भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे आभार मानले. नवं सरकार राज्याच्या प्रगतीसाठी काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. महायुती सरकारनं गेल्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले असून नव्या सरकारमध्येही एकसंधपणे काम करू असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत असं स्पष्ट करत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीची घोषणा आणि मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार असल्याचं स्पष्ट होताच राज्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं वृत्त आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी दिलं आहे. अधिकाधिक पारदर्शकता आणून गतीनं कामं मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनानं इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर सुरु केला आहे. यामुळे एकाच ठिकाणी विविध विभागांची कामं करताना कामांचं नियोजन, दुबार कामं रोखणं यासह कामांचं पूर्वगणनपत्रक तयार करण्यापासून ते कामाचं देयक देण्यापर्यंतची सर्व कामं ऑनलाईन आणि कागदविरहित होणार आहेत. याबाबत पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी अधिक माहिती दिली.
एखादं एस्टिमेट जेव्हा बजेट होतं तर ते करतानाच सुरुवातीला जीआयएस वर ते सगळे जी कामं आहेत ती आधी नोंदवली जातात आणि मग एस्टिमेट त्या संगणक प्रणालीमध्ये नोंदवली जातात. ती एस्टिमेट तयार झालं की त्याचं अप्रुव्हलच्या ज्या सिस्टीम्स असतात म्हणजे एस्टिमेट मंजुऱ्या त्या व्हिजिलन्स असू दे, आमचं ऑडिट डिपार्टमेंट असू दे, ते डिजिटली साईन होऊन पेपरलेसली अप्रूव्ह होतं आणि सगळी विविध कामं मंजूर होतात. त्याचे कार्यादेश म्हणजे वर्क ऑर्डर तिथं काढल्या जातात. त्या वर्क ऑर्डर्स दिल्यानंतर ते काम जेव्हा सुरू होतं तर आमची थर्ड पार्टी क्वालिटी अश्युरन्स संस्था आहे ईआयएल म्हणून, तर ईआयएल कडे सुद्धा याचे वर्क ऑर्डर या प्रणालीतूनच जात आणि मग त्याच्यावर जी कामं होतात त्याच्यावर त्यांचा वॉच असतो. म्हणजे त्याचे क्वालिटी अश्युरन्स प्लॅन केला जातो आणि त्या क्वालिटी अश्युरन्स प्लॅन प्रमाणे काम होत आहे का नाही, त्याच्यात काही चुका असतील तर त्याचं रिपोर्टिंग ईआयएल या संबंधित खाते प्रमुखाला करतं. ते सिस्टीम थ्रू करतं आणि त्याच्या माध्यमातून ते सगळे चेक असल्यामुळे क्वालिटी रस्त्यांची असू दे किंवा विविध कामांची गुणवत्ता चांगली सुधारण्यास मदत झालेली आहे.
हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नौदल दिनानिमित्त काल देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल संध्याकाळी ओडिशातील पुरी इथल्या ब्ल्यू फ्लॅग समुद्र किनाऱ्यावर आयोजित नौदलाच्या विशेष कार्यक्रमात उपस्थिती होत्या। यावेळी 15 अधिक जहाजं, पाणबुड्या आणि 40 अधिक विमानं, सागरी कमांडो आणि जवानांनी नौदलाची क्षमता आणि सामर्थ्य दर्शवणाऱ्या थरारक प्रात्यक्षिकं सादर केली। भारतीय नौदल देशाची सागरी सुरक्षितता सदैव करत राहील, सागरी व्यापाराद्वारे जगभरात विस्तार करण्यासाठी पाठबळ देत देशाच्या आर्थिक विकासाचं संरक्षण करेल आणि देशाला 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी पाठिंबा देईल, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। मराठी संगीत रंगभूमीचा बालगंधर्व युगातील सुवर्णकाळ पुन्हा अनुभवण्याची संधी पुणेकर नाट्यरसिकांना मिळणार आहे। संगीत स्वयंवर नाटकाच्या विशेष प्रयोगातून बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे रविवारी 10 डिसेंबरला सकाळी 9:30 बालगंधर्व रंगमंदिरात हा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे। मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखोळकर यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली।
नटसम्राट बालगंधर्व यांनी 10 डिसेंबर 1916 रोजी संगीत स्वयंवर या नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर यांनी लिहिलेल्या आणि देवगंधर्व भास्करबुवा बखले यांनी संगीत दिलेल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत सादर केला होता। त्याच वैभवी थाटात हा नवा प्रयोग होणार असून यात रुक्मिणीची भूमिका अस्मिता चिंचाळकर साकारणार आहेत। त्यांच्याबरोबर चिन्मय जोगळेकर, वर्षा जोगळेकर, सुदीप सबनीस, अवंती बायस, संजय गोसावी, विजय कुलकर्णी आणि निरंजन कुलकर्णी हे कलाकार आहेत। रुक्मिणीची भूमिका साकारताना बालगंधर्व जो शैला वापरत तो पाहण्याची संधीही प्रेक्षकांना यावेळी मिळणार आहे। बालगंधर्वांच्या वंशजांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे। हे नाटक पाहिल्यानंतर राम गणेश गडकरी यांचे डोळे दिपले होते आणि त्यानंतरच त्यांच्या एकच प्याला या नाटकाचा जन्म झाला होता, अशी माहितीही साखोळकर यांनी दिली। आकाशवाणी बातम्यांसाठी नितीन जळूकर यांच्यासह प्राची गावस्कर, पुणे।
चंद्रपूर, गडचिरोली तसंच नागपूर जिल्ह्यात काल सकाळी 7:30 सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले। या भूकंपाची तीव्रता 5.3 रिख्टर होती आणि तेलंगण राज्यातील मुलुगू इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं जाहीर केलं आहे। या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही। राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राज्यात 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून 10 डिसेंबरपर्यंत ती सुरू राहील, अशी माहिती पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई यांनी दिली। गडचिरोली जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील 1,72,000 मुलांना काल ठिकठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीनं जंतनाशक गोळी देण्यात आली। बहुप्रतिष्ठित वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्ह आहेत। या प्रकल्पामुळे अकोला जिल्ह्यातील 84,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 4 नवे सिंचन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। विदर्भाच्या 6 जिल्ह्यांमधील 41 प्रकल्पांना त्याद्वारे पाणी दिलं जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप इथं काल पहाटे गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 61,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नंदुरबारमध्ये अद्यापही भारतीय कापूस महासंघामार्फत कापसाची खरेदी सुरू झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचा निर्धारित हमीभाव मिळत नाही। याविरोधात काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रस्ता रोखा आंदोलन करण्यात आलं। पळाशी इथं असणाऱ्या सूतगिरणीजवळ कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानं महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत काल भारतानं पाकिस्तानचा 5-3 पराभव करून पाचव्यांदा अजिंक्यपद मिळवलं। अरिजित सिंग हुंडालनं भारतासाठी 4 केले। हॉकीमध्ये भारत अजेय आहे हे भारतीय संघानं सिद्ध करताना प्रभुत्व, कौशल्य आणि काठिण्य दाखवलं, असं हॉकी इंडियानं म्हटलं आहे। कनिष्ठ आशिया करंडक स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणाऱ्या पुरुषांच्या एफआयएच हॉकी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे। हवामान। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा। राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी। नवं सरकार राज्याच्या प्रगतीसाठी काम करणार, फडणवीस यांची ग्वाही। चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के आणि पुरुष कनिष्ठ आशिया हॉकी स्पर्धेत भारत 5 अजिंक्य। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।